प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू माकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
मेरे प्रभु तू ही खुदा तेरी हूँ मैं सर्वदा मुझको रचा तूने खुदा तेरी हूँ मैं सर्वदा मेरे प्रभु तू ही खुदा तेरी हूँ मैं सर्वदा मुझको रचा
प्यारो भैडित इत कार्यक्रम तोन केंजन वाले सबई भावडून अनि सेलाखनु प्रभु यीशु न पवित्र अनि सामर्थ्य नाम ते मिकु सब तुन नव सेवा प्रिय दोस्ता लोडित सच्चो सारे कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दे बार फिर स्वागत है माकुन आशा है कि इमर सबई प्रभु यीशु न दया ते चको भलो हई ठोई उन्डे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन के जाना जरिया ते मेकुन सब तुन आशीष पुट्टी था यदि कार्यक्रम तुन के जाना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाईतंग हुए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर वह कित अम्बाट मिलाई प्रभु ईसुन से बिन्ती की कोम प्रभु शुमी वा सब परेशानी तुन हटे क्या नूल उन्डे अमाडमी वांग चिट्ठी ना आशा की को प्यारो भाईडिट अमाडमी वा सेवा तलाई हमेशा तैयार हैं ते वड़ाट दोस्ता लोडिट अमाड अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की को पवित्र पवित्र दुनिया तुन बने क्यान वाले परमेश्वर दाऊनी अमर सब उन बार फिर यीशु मसीह ना नाम ते सचो आत्मा तल नी करू वाई तुम उन्हें अमर नी कुन जीवा तल धन्यवाद सिया तुड़म की इमामा कुन अबे लोगो चंग भलो इतो नी उन्डे मावा जीवन ते उन्दी उन्डे दिया जोड़े किसी सीती इद मानित लाई भी अमर नी कुन मन तल खूब धन्यवाद सिया तुड़म ये प्रभु नी इमाम आकुन सब चीज सियातो नी अमर नी कुन बड़ां सिचा के माई तुड़म अमर नी कुन सिर्फ धन्यवाद तभेंट सिचे सके माई तुड़म ये मावल परमेश्वर दाउनी इमा पुरो दुनिया तुन बनेगी तुनी नीचे मैं सी ये दुनिया ते बोले हिले प्रभु जी इत समय ते बाइबल दिन क्या ले माव सहायता अने मदद की इद मावा नी से बिनती अनी अरदासन ये मावल प्रभु नी उंडा माकोन आशीषीम की अमंडी वा पवित्र वचन तोन ग्रहण की सके माइको उंडे येड साप केंजन वालड भाईडुन अने सेलकनु आशीष अने बरकत सीम की येड भिनी वा पवित्र वचन तोन पुंजी सके मायनोड प्रभु जी येड साप दोस्ता लोडुन बांगे भी परेशानी होए या फिर वोड बीमार होए ते इमा वोडुन पूरो रीति ताल चंगो कीम धन्यवाद प्रभुनी इमा मावा बिनती तोन केंस्ती धन्यवाद तसंग ने एत बिनती तोन यीशु मसीह ना नाम ते तलह की तोना आमीन इहु ने आई प्रिय भाईडिट नैना मट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम ता रूत नाम ता किताब तल रण पाठ ना पिस्ता वाले हिस्सा ता अध्ययन किस रहे माइकोम ते वड़ाट भाईडी टनी सेलखनिट इमट अपनो काम धंधा तोन घड़ी मैन छोड़े किसी प्रभु ईसु ना सच्चो वचन तोन केंजट ओंडे अपनो जीवन ते प्रभु ईसु ना आशीष तोन ये नट प्रिय दोस्ता लोडिट ई वचन नु पड़ा ध्यान तल केंजट ओंडे इवन परो विचार किम प्रभु मीवा जीवते आनंद खुशी ओंडे मन ते पुरु शांति स्यानुल प्रिय भाईडिट प्रभु यीशु माकुन नैन अच्छा समय सीतो लही की अमट भी वो ना सच्चो वचन तुन केंची वो न अपनो जीवते जरा सीखो सिर्फ माव विश्वास प्रभुन परो ही पक्को आए न चाहिए भाईडिट इमट भी प्रभुन परो विश्वास के वोलमीवा भी जीवा तुन बदले किसी सियानुल प्रिय केंजन वालड दोस्ता लोडिट बोझ ना ने दे मुआब देश ताल इंगा अमट बोझ ना ने दे अफी तोड़म इत पाठ ते मावा जान पहचान बोझ ता संग ने आई ताई बोझ इत किताब तोल खास मानवल आंदुल येले बोल मानवल आंदुल बोल मावा पहचान छोड़े किसु तान वाले कुटुम ना संग ने किसु तानुल पर अब वे हल्ले बल्कि जरा समुन ने ताकन पर रो ध्यान सिमट बो अज नाव में नुल आदमी नुल दिस्सेदार ना रूप ते माव सामनो वाय नुल इध्यान स्यान लायोक मान दियान ओंडे अनामी से बिंतिकी का कि इमटे देन पर रो जरा जरूर ध्यान सिमट बहु ना मटेद वचन ते हुड़ी तोड़ा नाव में नुल वड़ुल रिश्तेदार मत तोल इद मांदी मावारते भी इंजी सके माई तोड़ जुड़ की मावल भी वड़ुल रिश्तेदार आंदुल ओंडे बहुन इब्रानी न चिट्ठी तुन लिखे क्यान वाले इब्रानीर येड़ु पाठ ना 26 वचन ते इहुन वहता तोल हयुल की मावली तोल फड़ोल याजक आयना माहिनल ठीकान पवित्र निर्दोष बेदा पापी डल्लक अनि आकाश दीप ते ऊंचो पद वाले भाईडिट बोझ ना नाम ता मतलबान सामर्थ वोल सामर्थ्य धन दौलत वाले मानवल मत तो इमटिये सामर्थ्य हिम्मत वाले भी इंजी सके माय थोड़ी इमटियल मानवन नियमता पालन ज्ञान वाले सामर्थ्य मानवल भी इंजी सके माय थोड़ी युमुंटे मानदिन बोझना जीवन ते सच्चाई ता संग ने हुड़न लाई फुटी दांग येले मानवन से नेड अमट मीवा जान पहचान किसुची रहे माय को येल एलिमेलेक ना परिवार ताल मत्तोल इग्गा अमट मून अचंबो नियम नुंग हुड़ी तोड़ा इदमालाई अचंबो अने अचरज वाले इद्धन लाई आंदो बाड़ी की समय ते अमट यो नियम नुंग अपनो समाज ते हलोड़ा सीला पर्रा ना रिवाज मूसा ना व्यवस्था ता उन्दी अंग मत्ता उन्दे इद रंग ने गरीब रांडे ओंडे कंगा लोडून लाचार ना सहायता क्या ना इत ढंग परमेश्वर ता ढंग मत्ता ओंडे अमट पुंदा तोड़म की रूत अनि नाव में बिल्कुल गरी मत्ता ओंडे रूत ना ने दे सीला परन लाई हंदाना इद मांदी तखाक इशारा किया ता है कि रूत अनि नाव में खूब गरीब मत्ता सीला बड़ांगा अदाना जो कोई ना समय ते छोटे मासी हंता है या हिक के हके आरसी सियाता है अदे सीलान इदेनी मट बचो कुछो दाना भी इंज सके माई तोड़े इदेन गरीब मन वालोड जमा किसी कोन अपनो तिन दाना इंतजाम किसी येंदोड इंगा अमट उन्दी अचंबो अनि आचरजता नियम परो नजर वाटाना चाहे माई तोड़ा इदे न चर्चा लैसों जगंग परो की तोड़ाई जोड़ फिर बपोल इमट अपनो देश तंग नेलकनु कोया के आप ही अपनो नेदा कोना कोना तक पूरो मिनी कोया के उन्डे कोईतल वाले नेदा अर्थंग वाले बाले नुंग मिनी परा के उन्डे अपनो नेदा दाना मिने कोया के उन्डे अपनो बगीचा तंग झड़े मातल अंगुर नु मिनी पहका के प्यारो भाईडी टनी सेलकनिट अब वेन गरीब अनी परदेसी लोग उड़लाई छोड़ किसी सीकेट अन्ना मिवोल परमेश्वर दावांदर पवित्र बाइबल बते क्या आता है कि गरीब अनी कंगालोड हमेशा इस संसार ते मदानोड परमेश्वर गरीब ना सहायता कियान लाई जो नियम बने की तुल अद परमेश्वर ता ज्ञान तुल वहता तान वो और कंगा लोडू ने दे हंजी कुन सीला परन आई उन्डे अमट हुड़ी तुलम की इद नियम ने दोल मालिक तलाई उन दी हुकुम ता रूप ते आंद बपोड़ी मा अपनो पनता ने दून कोया के उन्डे उन्दी पूला गलती ताल ने दे छोटे मासी दाल ते अध्ययन ये तन लाई फिर मिनी वाइकेट अतपूला परदेश वाले लाई बेसारा रांडे माइन लाई अरसी मन्नी इधर लाई कि परमेश्वर दाऊ दिवंग सब काम कने निकोन आशीष सेविल प्यारो भैडित अब दियांग ने गरीब न सहायता किया ना परमेश्वर ता ढंग इद्यमत्ता नाव विचार आंध की परमेश्वर ता ढंग पड़ा ही अच्छा ढंग मत्ता इपिशंग का हैले की इहुन मावा इत समय ते लागू हल आ सके मायो रूत इद्द नियमता अनुसार ने देसीला परन लाई हुकुम तलेक तो रूत गरीब अनी परदेसी रंटे ना बरोबरी ते वाईताई इद्द लाई अदपनो पुराड नाव मिन से सिला परी हनन लाई हुकुम तलेक्तु उंड नाउमी अद्देन हुकुम सिसिचित प्रिय दोस्ता लोडित यदि मट अद्दिया अग्गा मन्नेडित बपोड रूत बैतलहम शहर तल बारो नेलक ने सीला परन लाई हंजी रहे मासीता असमय ते इमट जरूर विचार केवड़ की इत परदेशता कन्याल इत देन अगटा सर्री भी एले मालूम बेगा हंजी रहे माताई अदबोल मानवल बुआज न ने दे बहुन औसियत अन्ने दे अद्देना अव्वना पड़खास मांदी आंद भरडित फिलिस्तीनी नाटे मटत परो बसे मातांगई अंड आपीडल बेतलहम शहर भी आंद इत भी उंदी मटा परो बसे माताई अंड नीचो उतारते पंडन वाले नेली आंद इक गई भोजना नेली भी हई बपोड़ रूत बेतलहम शहर तल बारो पसीतु ते अधेले पुन्नो की अदन बेगा हंदान है पवित्र शास्त्र बत कहता है कि बिना नेदे अद संयोग ताल अंजिमत्ता अद नेली एली मेलेक तोल कुटुंबी बोझ न नेली मत्ता रूत न सच्चो नेदे हंदाना दुनिया तोल छुटकारा स्यान वाले न संबंध ध्यान मसीह सुना बेतलहम शहर ते जन्म रूत न उचित नेली ते सिला परन लाई हंदन परो आसरा किया था परमेश्वर दाऊ हल दिसन वाले रूप ते अदन सच्चो सर्री वहची रहे मातो लई भयडित और जीवन ता हर समय परमेश्वर दाऊ ना कह दे बोले दुनिया वालेडुन हुकुम सियातोल ओंडे इद वोना आज्ञा ता पालन किया था परमेश्वर ता छाटकी तलवाले औलादना जिंदगी ते बांगे भी हादसा परमेश्वर ता हुकुम ता बगैर हल आसा के मायो अयुब ता जीवन तोन इट्टा लाई सैतान तोन परमेश्वर ताल हुकुम ये तना जरूरत अर्थु नेंड परमेश्वर मां से अपनो पवित्र वचन ता जरिया ते वंकी तोन ओंडे परमेश्वर ता अत औलाद बोर्ड परमेश्वर ता संग ने संगति रितोड़ उंडे अपनो बेने भी पाप तुन अपनो संग ने अरे कुन हेले वली ओड हरेक पाप तुन माने किसी अदेन लाई माफी तलक सी येंता उंडे पवित्र आत्मा तुन दुखी हल केवड़ अद अपनो जीवन तुन परमेश्वर ता कही दे पूरो रीति तल सिस सके माईताई प्रिय केंजन वालेड दोस्ता लुडित फिर साड़ी तिंदाना समय ते बोवज रूत तून इत्तुल इक गई मा संग ने वासिकुन साड़ी तिन ओंडे अपनो साड़ी तुन जम्मो ते डुबे कीम ते आद हंजी कुन कोयन वालेड़ा करूम हंजी कुन उच्छियत ओंडे वोल अदेन बोसे मा तंग बालें सीतोर ओंडे अद तिंजी कुन पंचियत बल्कि जरा सो पिसुच्ची भी येत इदेन बात ते बहुन अदिया ने रूत सिला परन लाई तेत तो आप बोवज अपनो जुआन कनु हुकुम सीतुल की अदेन पुलाना नड्डुम नड्डुम ते सिला परिसिंट दोस मिनी लगे की किट बल्कि मुट्ठी में हनन परो जरा जरा टंडसी कुन अलुची भी सी किट अदेन परन लाई छोड़े किसी सिम्ट ओंडे अदेन वरुकट मिनी थे आदिया ने रूत दिनारक तक ने दे सीला परता के रहमत आप ही इदिन बात ते जित्तो भी सीला परसिमत्ता अदेन झाड़े किसी तहचिए ते अद करीबन उन्दी कुड़ो से ज्यादा दाना पसी तू इदिन बात ते रूत अदाना तुन तला डे दसी कुन नाटे ने चले मत अनि अदेन पोरड ताना परतल वाले सीला तुन होड़तु ओंडे तिंजी कुन पिसु तल वाले बर्स तल वाले दाना तुन भी अपनो पोरन तिनन लाई सीतु अदेन पोरड अदेन पूछे की तु न्याण इम्मा बेगा सीला परंदी ओंडे बेगा काम कींदी धन्य ओल बोलनी वा की मुड़तुल इदेन बात ते अद अपनो पोड़न वहची सीतु की अन्ना बोन करूं काम कीतन ಉಂಡೆ ಇತ್ತು ಕಿ ಬೇನೋಲ್ ಮಾನವನ್ ಕರುಮ್ ನೇಣ್ ಅನ್ನ ಕಾಮ್ ಕೀತನ್ ಗುಣಪಳೋಲ್ ಬೋಜ್ ಹೈ ನವಮಿ ಅಪನೋ ಕೊಡಿಯನ್ ಇತ್ತು ಉನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕನಲ್ ಆಶೀಶ್ ಪುಟ್ಟಿ ಬಾಳಿಕಿ ಓಲ್ ನಾ ತೋ ಪಿಸ್ತೋರ್ ಪರೋ ತಲ್ ಉಂಡೆ ನಾಹಿ ಸಾತೋಡ್ ಇಪಿಟಲ್ ಅಪನೋ ದಯಾ ಹಟೆ ಕಿ ತೋಲ್ ಫಿರ್ ನವಮಿ ಅಪನೋ ಕೊಡಿಯನ್ ಬದೆ ಕಿ ತು ಕಿ ಓಲ್ ಮಾನವಲ್ ತೋ ಮಾವೋಲ್ ವಳ್ ಕುಟುಂಬ ತೋಲ್ ಆಂದೋಲ್ ಬಲ್ಕಿ ಆಪಿಟೋಲ್ ಆಂದೋಲ್ ಬೋನ್ ಮಾವ ನೇಲಿ ಛೋಳೆ ಕಿ ಸುತಾನ ಅಧಿಕಾರ ಫಿರ್ ರೂತ್ ಮುವಿನ್ ವಂಕ್ತು ನಾಸೆ ಓಲ್ ಇಹುನ್ ಬಿ ವಂಕ್ತೋಲ್ ಕಿ ಬಪ್ಪಳ್ ಲುಗುಸ್ತ ನಾ ಓಳ್ ಸೇವಕ್ ನಾವ ಪೂರೋ ಕಟ್ನಿ ಹಲ್ ಕಿಸಿ ಏನಲ್ ಅದ ಸಮಯ ತಕ್ ಓಲ್ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಕಾಮತೆ ಲಾಕ್ಸಿಮನ್ ನಾವ್ ಮೇ ಅಪನೋ ಕೊಡಿಯಾಳ್ ರೂತ್ ತೂನ್ ಇತ್ತು ನಾವಾ ಮಿಯಾನಿ ಇದ್ ಅಚ್ಛಾ ಬಿ ಆನ್ ಕಿ ಇಮ್ಮ ಓ ನೈ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಕ್ ನ ಸಂಗ್ನೆ ಹತ್ತಾಕೆ ದಾಕಿ ಒಂಡೆ ಔ ನೀಸೆ ದುಸರೋ ತಾ ನೇದೆ ಮಿನಿಪುಟ್ ಮಾ ಕಾಯಿ ಇದ್ದಲ್ಲೈ ರೂತ್ ಜೋ ಅನಿ ಗೋಕ್ ರನ್ ಟೆ ಫಸಲ್ ನ ಕಟ್ನಿ ತ ಆಖರಿ ತಕ್ ಸೀಲ ಪರನ್ ಲೈ ಬೋಚ್ ಮಾನವನ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಜನಿಕ್ ನ ಸಂಗ್ ಸಂಗ್ ಯಾನೆ ಕಿ ಬನಿಯಾರ್ಕ್ ನ ಸಂಗ್ ಸಂಗ್ ಕಾಮ್ ತೆ ಲಾಕ್ಸಿ ರಹಮತ್ ಉಂಡೆ ಅಪ್ನೋ ಪೂರನ್ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಮಂದು ಲೈಸೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಔಲಾದ್ ಗಲತ್ ಸಂಜೆ ಮಾಯ್ತೋಳ್ ಉಂಡೆ ಗಲತ್ ಸಂಜೋತಾ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಉಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇದ್ದಲ್ಲೈ ಓಡುನ್ ಹುಕುಮ್ ಸಿಸಿ ಸಿಯಾತೋಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬೇನೆ ಉದ್ದೇಶ ಪೂರು ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಹುಕುಮ್ ಸಿಯಾತೋಲ್ ಉತ್ಪತ್ತಿ ತ ಕಿತಾಬ್ ತ ಆಖರಿ ತೆ ಅಪನೋ ಭೈಡ ಸಂಗ್ನೆ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಸಮಯ ತೆ ಯೂಸುಫ್ ಓಡುನ್ ಇಂದಾತೋಲ್ ಹೈ ಕಿ ಬಲ್ಕಿ ಈ ಮಠ ಸಬ್ ನ ಲೈ ಬುರೈ ತ ವಿಚಾರ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಡಿ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅದ್ದೆ ಮಾಂದಿತೆ ಭಲೋ ತ ವಿಚಾರ ಕೀತೋಲ್ ಇದ್ದೇನ್ ತಲ್ಬೋಲ್ ಇಹುನ್ ಕೇವಿಲ್ ಕಿ ಬಹುನ್ ನೇಟ ದಿಯ ಪ್ರಗಟ್ ಆಂದ್ ಕಿ ಲೈಸೋಳ ಜಾನ್ ಪಿಸಿಯತ್ ಪ್ರಿಯ ಕೇಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಬಚ್ಚೋ ಅಚ್ಛಾ ಮಾಂದಿಯಾನ್ ಅಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇಚ್ಛಾ ತ ಬಾರೆತೆ ಪಕ್ಕೋ ಹಲ್ಕಿ ಸಿಸಕೆ ಮಾಯೋಮ್ ಪರಾಮಟ್ ಅಪನೋ ಸರ್ರಿ ತುನ್ವೋನ ಕೈದೆ ಸಿಸಿಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳಂ ಅಂಡ ಮಾಕುನ್ ಇಹುನ್ ಜರೂರ್ ಕ್ಯಾನ ಚಾಹಿಯೇ ಮಾರೋ ಪಾ ಬದ್ದೆ ಬಿ ಮಗ್ ತ ಪಾಪ್ ಮಗ್ ಸಿಹಲ್ ಮದನ ಚಾಹಿಯೇ ಮಾವ ಕಾರಣ ತಲ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ದುಃಖಿ ಹಲ್ ಮದಾನ ಚಾಹಿಯೇ ಮಾಕುನ್ ಅಪನೋ ದುನಿಯಾ ತೋನ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ ವಾಲೆ ಜಿಂದು ಅನಿ ಸಚ್ಚು ಪರಮೇಶ್ವರ್ ಪರೋ ಪೂರ್ವ ಭರೋಸಾ ಇರನ ಚಾಹಿಯೇ ಮಾಕುನ್ ಇಹುನ್ ಇಂದಾನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಮಂದಾನ ಚಾಹಿಯೇ ಒಲ್ನಾಕುನ್ ಜೊಕ್ಸಿ ಬಿ ವಾಟಾನುಲ್ ತೇ ಬಿ ಅನ್ನವೋನ್ ಪರೋ ಭರೋಸಾ ಇರಕ ಭಯಡಿಟ್ ಇದ್ ಮಹಾನನಿ ಮಹಿಮತೆ ನಿಂತ ಸಚ್ಚಾಯಿ ಇದ್ಮಾವ ಜೀವಂತೆ ಆನಂದನಿ ಆಶಾ ತದಾತಾಯಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸರ್ರಿ ಪೋಳ ಔಲಾದ ತ ಜೀವಂತೆ ಹಿಮ್ಮತ್ ಅನಿ ಖುಷಿ ಸಿಯಾತೋಲ್ ಧ್ಯಾನ್ ಸಿಂ ಬೋಜ್ ಬೇತ್ಲೆಮ್ ಸೆಹರ್ ತಲ್ ವಾಸಿಕುನ್ ಅಪ್ನೋ ನೇಲ್ ಪರೋ ನಜರ್ ವಾಟ್ಸಿ ರಹೆ ಮಾತೋಲೆ ಅಗ್ಗ ಒನೋಳ್ ಮಜ್ದೂರ್ ಕಾಮ್ತೆ ಲಾಕ್ಸಿ ರಹೆ ಮಾತೋಳೆ ಬೋಜ್ ಆಪ್ನು ನೇದೆ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಳುನ್ ಇಂದಾತೋಲೆ ಕಿ ಪ್ರಭು ಮಿವ ಸಂಗ್ನೆ ಮನ್ನಿಲ್ ಉಂಡೆ ಇದ್ ಮಾಂದಿತ ಜವಾಬ್ ತೆ ಓಡ್ ಸಬ್ ಓಸ್ತುನ್ ಆಶೀರ್ವಾದ್ ಸಿಯಾತೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಕುನ್ ಬಿ ಆಚಿ ಸೇವಿಲ್ ಭಯಡಿಟ್ ಇಗ್ಗ ಮಾ ಸಾಮ್ನು ವಡುಲ್ ಜಮೀದಾರ್ ಅನಿ ಓನೋಡ್ ಸೇವಕುಳ ಚಿನ್ ದೀಸಿ ರಹೆ ಮಾತಾಯಿ ಸಮಯ ತೆ ಮಾವ ಇದ್ ಯುಕ್ತೆ ಹುಡಾಟ್ ಬಳಾಂಗ್ ಮಿಕುನ್ ಈತಾಲ್ ವ್ಯವಾರ್ ಹುಡಾನಿ ಪಿ ಪುಟ್ಟಿತ ಬಳಾಂಗ್ ಮಹಾಜನ್ ಅಪನೋ ಕರ್ಮಚಾರಿ ರ ಸಂಗ್ನೆ ಬಳಾಂಗ್ ಬೋಲೆ ಅಫ್ಸರ್ ಅಪನೋ ಸೇವಕುಳ ಸಂಗ್ನೆ ಈತಲ್ ಭಲೋ ವ್ಯವಹಾರ್ ಕೀತಾ ಕೆ ದೀಸಿ ರಹಮಾಯ್ತೋಳ್ ಉಂಡೆ ಬಳಂಗ್ ಸೇವಕುಡುನ್ उड़ा जवाब ते आशीष तमांदी वंगता के केंजी तोड़म मल्लैसों बार हुड़ी तोड़म की महाजननी सेव कोड़ा नड्डों अच्छा वह बार हलमन्नो दुर्भाग तल महाजननी कर्मचारी परमेश्वर तल लैसो लग चले मातोड़ अन्ना प्रभु ना धन्यवाद क्या तो ना कि अन्ना वड़ुल गरीब सेवा क्यान वाले आंदन भयरित प्रभु मिकुन भी कामते यज सके माई तो लही इद्वचन ते अमट उन्दे खूब अच्छा अनि परमेश्वर तोन वरितान वाले महाजन अनि कर्मचारी डा मादी नु हुड़ी तोड़ा इद मादी ना लाई अनि मिलाई भी लागू आई ताई यदि इमट चाहे माइकिट ते लोगो अच्छा बने किसी सके माइकिट बोझना ने दे अमट बातोड़ अच्छा महाजन काम क्यान वाले संबंध उड़सी रहे मातोड़ प्यारो भयड़ी तनी से लखनीत अन्ना मी लाई उन्दे वचन तोन बड़े मासी रहे माइका इद वचन मी कुन भी अच्छा लागल अन्य मट अपनो जीवते इदन लागू किस सके माई तोड़ी यरूशलेम तक हाक हन्ना हन्ना के वोल बेगा बेगा आउसी सहरक ने अनी नाक ने करें दुल बोले पूछे की तुल गुरुनी बड़ंग वराई थोड़ो सोड़ आंदोड़ बोल पिस्सीदा नुल वो जवाब सिसी इतुल परमेश्वर ता रास्ते सोड़ी ताले ढेरी सकरो आन अद्यन ते हंदाना पूरो कोशिश की वले सोड़ सोड़ी ताना कोशिश क्या नुड़ पर रोपा वायुढ़ले रोतोल मालिक किवाडून कहची सियानुल ते इमट बारु निची खट खटे किसी इंदाकेट प्रभुनी माहिनल रेंगसी सिम पर बोल जवाब सियानुल पुन्नो नल्ले बेगा टोड़ीट आंधीर इमट इंदाकेट निसंग तित्तोड़म प्रभु शुमिकुन इवचन तजरियते आशीषन बरकत सेविल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केंस देट माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com